अध्याय सातवा श्लोक तिसावा साधी भूतादि दैवं माम साधी यज्ञंच ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर युक्त चेतसः। जिहि साधी भूता माते प्रतीति से निहाते धरुनी अधिदैवाते शिवतलेगा। जया जाणीवेचे निवेगे मी अधियज्ञु दृष्टि रिगे ते तनुचे नि वियोगे विरहे नवती। एरवी आयुष्याचे सूत्र विघडता भूतांची उमटे खडाडता काय न मर्तया ही वित्ता युगांतनो हे। परी नेणो कैसे पैगा जे जडोनी गेले माझी या अंगा ते प्रयाणींची या लगबगा न सांडितीची माते। एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेची अंतकरण युक्त योगी। तव इये शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुन तये वेळी मागाची होता। जेथ तत् ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकती आहाती परिमळे भावाचेनी। सहज कृपा मंदा निळे श्रीकृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची ये खोळे अवचित पडिली। तिये प्रमेयाची होका वळली की ब्रह्मरसाच्या सागरी चुबकळली मग तैसीची का घोळिली परमानंदे। तेणे बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहाळे घेता ती गळाळे विस्मयामृताचे। तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाये वाकुलिया हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती। ऐसे वर्चिलीची बरवा सुख जावो लागे लागले फावा तव रसस्वादाची या हवा लाहो केला। झडकरी अनुमानाचे नि करतळे घेऊनी तिये वाक्य फळे प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहे। तव विचाराची या रसना न दाटती वरी हेतूच्या दशनी न फुटती। ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना मग चमत्कारला म्हणे इये जळींची मा तारांगणे कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचे नी। इये पदे नव्हती फुडिया गगनाची या घडिया येथ आमुची मती बुडलिया थाव न निघे। वाचोनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कुलपुनी किरीटी तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा। मग विनविले सुभटे हाहो जी ये एक वाटे सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती। एरवी अवधानाचे नि वहिलेपणे नाना प्रमेयांचे उगाणे काय श्रवणाचे नि अंगवणे बोललो लाहती। परी तैसे हे नोहेची देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला। कानाचे नि गवाक्षद्वारे बोलाचे रश्मी अभ्यंतरे पाहेना तव चमत्कारे अवधान ठाकले। तेवीची अर्थाची चाड मज आहे ते सांगताही वेळ न साहे म्हणोनी निरूपण लवला आहे की जो देवा। असा मागील पडताळा घेवोनी पुढा अभिप्राय दृष्टी सुनी तेवीची माझी शिरवनी आरती आपुली। कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघो नेदी शिव। एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला अहो श्रीगुरु ते जै पुसावे ते येणे माने सावध व्हावे हे एकची जाणे आघवे सव्यसाची। आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे। तिये अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसी कानाचे आधी दिठी उपयोगा जाये। बुद्धीची या जिभा बोलाचा न चाखता गाभा अक्षरांची या भांबा इंद्रिये जीती। पहापा मालतीये कळे घ्राणासी कीर वाटले परिमळे परिवर्ची या बरवा काही डोळे सुखीये नव्हती। तैसे देशीयेची या हवावा इंद्रिय करीती राणीवा मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे। ऐसे नि नागरपणे बोल निमे ते बोलणे ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा।
एक निवेदन आहे. सिल्वर रंगाची ॲक्टिव्हा MH
चालू आहे. वंदे गुरुणाम नारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय जय जय. चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन आणि भगवंत यांच्यातलं सत्य ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आपण ऐकलं की जे गुह्य गुप्त वसुदेवाला कधीही सांगितलं नाही माता देवकीला सांगितलं नाही बंधू बळीभद्राला सांगितलं नाही ते गुह्य श्रीकृष्ण अर्जुनाशी मात्र बोलताहेत. स्वतःची पत्नी देवी लक्ष्मी तिच्या इतकी जवळीक तर अनेक कोणाची नाही. पण अर्जुनाला जे प्रेम मिळालं त्या प्रेमाचं सुख तिने देखील कधी अनुभवलं नाही. प्रत्येक सुखाची परी वेगळी वेगळी. सनकादिकांनी मोठ्या तपश्चर्या करून दीर्घकाळ तपश्चर्या करून जे प्राप्त करण्याची इच्छा धरली त्यांच्याही आशा फार मोठ्या पल्लवीत झालेल्या होत्या. पण अर्जुनाला जे यश मिळालं ते यश मात्र सनकादिकांना मिळालं नाही अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आणि मागच्या वेळेला आपण ते पाहिलं. चौथ्या अध्यायामध्येच भगवंतांनी जी प्रस्तावना केली अध्यायाच्या प्रारंभी तिसऱ्या अध्यायाच्या संबंधी भगवंत अर्जुनाशी बोलतायत की हा योग हा अव्यय असा योग मी पूर्वी विवस्वानाला सांगितला सूर्याला सांगितला विवस्वानांनी तो मनूला सांगितला आणि मनूकडून इक्ष्वाकूला हा बोध प्राप्त झाला. अशा प्रकारे या गीतोक्त ज्ञानाची एक गुरु परंपरा भगवंतांनी सांगितली. हा योग याचा अर्थ दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आत्मज्ञान त्याच्याच अंतर्गत असलेलं स्वकर्म करण्याचं प्रकरण तसंच कर्मयोग ज्याला योग बुद्धी असं भगवंत म्हणाले आणि बुद्धीची स्थिरता स्थितप्रज्ञता या कर्मयोगाचं अधिक विश्लेषण तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलं. या सगळ्याला मिळून भगवंत योग असं म्हणाले. विवस्वानांनी मनूला मनूनी इक्ष्वाकूला सांगितला अशा प्रकारचा हा परंपरा प्राप्त योग इक्ष्वाकू नंतर देखील कित्येक राजर्षी जाणते झाले, ते जाणत होते, पण कालांतराने मात्र हा योग नष्ट झाला, काही काळाने हा योग नष्ट झाला, कालांतराने हा योग नष्ट झाला, काळाच्या रेट्यामुळं किंवा काळाच्या महिम्यामुळं हा योग नष्ट झाला असं भगवंत म्हणाले, थोडा आवाज मोठा पाहिजे असं मला वाटतं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर निरूपण, जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा, असं मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे. काळाच्या ओघानी याचा अर्थ कामामुळं कालांतराने हा बोध कमी झाला, याचं कारण कामाची प्रवृत्ती निर्माण झाली, विषयाच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम आदर निर्माण झालं, म्हणून आत्मबोधाचा विषय विसर पडला. इतकं उत्तम पारमार्थिक बोधाचं कार्य कामनेमुळं नाहीसं झालं असं भगवंत म्हणाले, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भगवंत स काले नेह महता, काळाच्या महतीने नाहीसं झालं, याचं कारण बोध तर मोठा होता पण कामनेमुळं. पारमार्थिक कार्यामध्ये अशुद्धता आली, कामनेमुळं देहबुद्धी वाढली, कामनेचा अफाट विस्तार जो मनामध्ये चित्तामध्ये अंतःकरणामध्ये त्यामुळं आचरणामध्ये जो आला त्यामुळं हा बोध नाहीसा झाला. परधर्म हा नेहमी भयावह, कारण स्वधर्मामध्ये आत्मज्ञान प्राप्तीची शक्यता स्वधर्माचं आचरण करतो म्हणून आत्मज्ञानी झाला असं नाही, त्याच्या पुढे कितीतरी वाटचाल करायची आहे, पण स्वधर्मामुळे आत्मज्ञानाची शक्यता मोठीच निर्माण होते. परधर्मामध्ये स्वार्थामुळे तरी पडतो, कामनेमुळे तरी पडतो, विषयांमुळे तरी पडतो, हव्यासामुळे पडतो, असं असल्यामुळं स्वधर्मे निधनम श्रेयहा परधर्मो भयावहा असं भगवंत म्हणतात. स्वधर्म आचरत असताना निधन झालेलं परवडलं, कारण निधनाने प्रवास संपत नाही, जो प्रवास आहे तो पुढे देखील प्राप्त होईल, त्याच्याही पुढे प्राप्त होईल, आणि एका विशिष्ट काळाने तो आत्मज्ञानाला प्राप्त तरी होईल. हा जन्म संपला म्हणून प्रवास संपत नाही, पण परधर्माच्या आचरणाने या जन्मातच प्रवास नाहीसा होतो, म्हणून परधर्म भयावह. तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने हा योग जर इतका सोपा असेल, इतका सुलभ असेल, तर आचरला का जात नाही, याच्यावर भगवंतांनी दिलेलं उत्तर काम क्रोध हेच आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवहा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम. हा काम मला कोणाला पंढरपूरहून हा सुरेश बडवे, खरं म्हणजे हा पंढरीनाथांचा आशीर्वाद आहे, बडव्यांचा फोन आता यावा आपल्या पंढरपूरच्या, त्यांना तिथं माहीत नसतं काय कार्यक्रम चाललाय. काम आणि क्रोध, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवहा महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम. हे तू वैर्यासारखे समज, हे पापी आहेत, पाप करायला भाग पाडतात, याच्यामुळे योगाचा विसर होतो. आणि या चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी देखील भगवंत या उत्तराच्याच मनस्थितीत आहेत. हा पूर्वीपासून चालत आलेला योग काळामुळे नष्ट झाला असं भगवंत म्हणतात. स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसि मे सखा च इति रहस्यम हे तदुत्तमम. सत्य भक्ती करता म्हणून घेतलेला श्लोक आहे. भगवंत अर्जुनाला थेटच म्हणतायत की तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस. तोच योग, तोच पूर्वी सांगितलेला योग. म्हणजे जो योग दिवसवानाला सांगितला याच्यावर अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, तोही सत्य भक्तीच्या अंतर्गत आहे आणि पारमार्थिक भाव देखील त्याच्यात आहेच. की तू तर इतका अर्वाचीन आणि विवस्वान म्हणजे सूर्य किती प्राचीन तू तेव्हा होतास असं आम्ही कसं समजायचं, आणि तू विवस्वानाला हा बोध सांगितलास हे कसं मानायचं असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. भगवंत म्हणतात तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस, म्हणून हे उत्तमातलं उत्तम रहस्य मी तुला सांगतो. पारमार्थिक सत्य सांगितलं जातं. पारमार्थिक सत्य हे गुप्त असतं. पहिली गोष्ट म्हणजे गुप्त असतं याचा अर्थ गुप्त राहणं हा त्याचा स्वभाव जरी नसला तरी देखील सत्याचा स्वभाव कधी लपण्याचा नसतो, सत्याचा स्वभाव प्रगट होण्याचा असतो. पण सत्य जर पाहू शकला नाही तर सत्य दडतं, सत्य लपून राहतं. सत्य पाहणारे आम्ही आहोत, आमच्या बुद्धीनी, आमच्या मनानी, आमच्या डोळ्यांनी, आमच्या प्रकृतीनी, आमच्या इंद्रियांनी आम्हाला सत्य समजेनासं झालं म्हणून सत्य लपलं. सत्य अप्रगट नाहीये, पण आमच्या इंद्रियाच्या खेरीज काहीतरी दिसत आहे. आमच्या इंद्रियांना इथं परमात्मा दिसत नाही, परमात्म्या खेर. मी काही हलतोय का काय? सत्याचा स्वभाव प्रगट होण्याचा असतो आणि सत्य प्रगट होतं. कोणतंही सत्य प्रगट झाल्याखेरीज राहत नाही. तुम्ही कितीही दडवून ठेवलं तरी परिस्थितीच सत्य प्रगट करते, कधीही सत्य झाकलं जात नाही. पण सत्य प्रगट होईपर्यंत आम्हाला ते गुह्य किंवा गुप्त असल्यासारखं भासतं. कारण आम्हाला सत्य आणि असत्य याचा निवाडा करता येत नाही, ही आमची अडचण असते. इन्फॉर्मेशन म्हणून आम्हाला दोन्ही गोष्टी समजतात, पण याच्यातलं सत्य कोणतं आहे याची अडचण आम्हाला निर्माण होते. याचं कारण आमचं मन, आमची बुद्धी, आमचं चित्त. दोन्ही गोष्टी समोर असताना याच्यातलं सत्य कोणतं हे आम्हाला ओळखता येत नाही, ही आमची मर्यादा असते. सत्य तर प्रगट असतं. म्हणून सद्गुरु शिष्याला जे सांगतात, गुह्य म्हणून सांगतात, ते खरं म्हणजे प्रगट असतं. ते अप्रगट मुळीच नसतं, पण शिष्याला ते इतकं गुप्त वाटतं, शिष्याला ते इतकं गूढ वाटतं की त्याला गूढ आणि गुप्त म्हणण्याची पद्धतच निर्माण झाली. त्यातल्या त्यात परमार्थामध्ये जो मुमुक्षू आहे तो मुमुक्षू परमात्म्याबद्दलचं सत्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. त्यातल्या त्यात तुम्ही बघा, हा मागचा कॅनल रोड आहे, कर्वे रोड आहे, कोणालाही थांबवा, परमात्म्याच्या सत्यतेबद्दल विचारा, स्वामीजी म्हणायचे की तो तुम्हाला एकदा खालपासून वरपर्यंत दोनदा पाहिल आणि पुटपुटेल काहीतरी झालेलं याला आणि निघून जाईल. परमात्मा इतका इतका गुप्त होऊन गेलेला आहे की परमात्म्यासंबंधीचं बोलणं देखील गुप्त असल्यासारखं झालंय. असं असल्यामुळं खरं म्हणजे ही प्रगट गोष्ट. पण रहस्यासारखी होऊन गेली. विनोबा असं म्हणतात की विवस्वान म्हणजे सूर्य याच्यासारखा दुसरा कर्मयोगी नाही. कर्मयोग्यांचा सर्वात मोठा आदर्श म्हणजे सूर्य, जो आपलं काम कसलीही अपेक्षा न करता नियमानी आणि सातत्याने करतोच आहे, करतच राहिलेला आहे. या त्याच्या स्वाभाविक कर्माचा त्याला कोणताही अभिनिवेश नाही, त्याला कोणताही अहंकार नाही. त्यामुळं परमात्म्याचं जे सत्य होतं ते सत्य सूर्याच्या आचरणातून प्रगट झालं आणि सूर्यानी मनूला उपदेश केला. याचा अर्थ असा की सूर्याकडे पाहून मनू शिकला. सूर्य मनुष्य रूपाने मनूला शिकवायला आला नाही, पण त्याचं नियमित उगवणं, नियमित मावळणं, सृष्टीकडं अतिशय अलिप्ततेने पाहणं. जैसे रश्मी करू जगाते स्पर्शी तू, तरी संघ दोषे काय लिंपी तू तेथींचे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रश्मीकरांनी जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करे जगाते स्पर्श तू. रश्मी रूपी करांनी सगळ्या जगाला स्पर्श करत असताना संघ दोषे काय लिंपी तू तेथींचे, ज्याला ज्याला स्पर्श करतो त्याच्या त्याच्या स्पर्शाच्या मोहात थोडाच सापडतो, हे मनुनी पाहिलं आणि मनुनी सूर्याचं आचरण पाहून मनु सूर्याकडून कर्मयोग शिकला, हा योग शिकला आणि मग मनुनी मात्र पुढे उपदेश केला. कारण जे प्रगट आहे ते प्रगट समजून घेण्याची बुद्धी मनुच्या ठिकाणी होती, सूर्याच्या ठिकाणी आचरण्याची बुद्धी होती आणि सूर्याचं आचरण पाहून मनु शिकला. पण काळाच्या प्रभावामुळं म्हणजे कामनेमुळं, देहबुद्धीमुळं, अफाट कर्म विस्तारामुळं आत्मज्ञानाची गोष्ट मागं पडली, कर्मयोगाची गोष्ट मागं पडली, कर्मयोग लोक विसरले. तो हा कर्मयोग आत्मज्ञानासकट, आत्मज्ञान अर्थात स्थिर बुद्धी प्राप्त करून देणारा हा कर्मयोग. स एव अयम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः, फार पुरातन काळापासून चालत आलेला. तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस, म्हणून हे उत्तमातलं उत्तम असं रहस्य मी तुला सांगतो आहे. कसं आहे की तो जरी प्रगट असला, योग प्रगट, सूर्य आपलं काम करत असला, तरी आम्ही सूर्यापासून शिकू शकत नाही, म्हणून उपदेशाची गरज, म्हणून सांगण्याची गरज, म्हणून त्या कर्मयोगाचा उपदेश आत्मज्ञान राखून कशा रीतीने कर्म करायची आणि बुद्धी स्थिर ठेवायची या उपदेशाची गरज. तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस, म्हणून हे उत्तम रहस्य मी तुला सांगतो, कोणालाही सांगता येत नाही. ऐकणारा जर थोडा बहुत तरी अधिकारी असेल तरच सांगितलं जाऊ शकतं. एवढंच नाही तर समोर अधिकारी आहे अशी शंका आली ऐकण्याकरता, म्हणून अधिकारी आहे अशी शंका आली त्याच्या वर्तनामुळं, त्याच्या नियमिततेमुळं, तरी देखील त्यांनी विचारल्याखेरीज सांगू नये असं म्हणतात. ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात, बळे बळे उपदेश कधीही करू नये, कारण तो कशाकरता गंभीर आहे, कशाकरता नियमित आहे, त्याच्या खऱ्या ओढी काय आहेत तो बोलल्याखेरीज कळणार नाही. त्याची खरी आर्तता किती आहे हे त्यांनी विचारले खेरीज कळणार नाही. म्हणून अशा भ्रमात राहायचं कारण नाही की एखाद वेळेला सद्गुरूच तुमच्यापाशी येतील आणि म्हणतील की किती तयार झालास, चल आता तू उपदेश घे, असं होणार नाही. तुम्ही विचारेपर्यंत सद्गुरू वाट पाहतात आणि तुम्ही विचारल्यावर मगच उपदेश करतात. ते भक्ताला उपदेश करतात. इथं भगवंतांनी विशेष शब्द वापरलेला आहे अर्जुनाच्या बाबत, भक्तोसिमे सखा चेती. तू भक्त आहेस आणि सखा आहेस, म्हणून हे उत्तम रहस्य मी तुला सांगतो. या सखा शब्दाकरता हा श्लोक घेतला. सख्य भक्तीवरचं निरूपण चाललेलं आहे. तोची हा आजी आता तुझं प्रतीक कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवींचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पढी येसी तू मज म्हणून या तू प्रेमाचा पुतळा. भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठावो आता तुझ काय वंचू जावो. जरी संग्रामा रूढ आहो जाहलो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा बज्जही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तोच हा योग आज तुझ्यापाशी मी सांगितला. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या संपूर्ण उपदेशाला उद्देशून भगवंतांनी सांगितलं. हा उपदेश भगवंतांनी पूर्वी सूर्याला केलेला होता आणि मनु इक्ष्वाकू नंतर अनेक राजे जाणत असताना तो नाहीसा झाला कामामुळं. तो लुप्त झालेला, गुप्त झालेला असा उपदेश आज मी तुला परत एकदा सांगितला. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. आता तू भ्रांती सोडून दे. हा फार सनातन, पुरातन, पवित्र असा उपदेश आम्ही तुला केलेला आहे. हे जीवींचे निज गुज परी केवी राखो तुझ. खरं म्हणजे ही गोष्ट आमच्या जीवाच्या आत असणारी गुप्त अशी आहे. आधी सांगितलेलंच आहे की आपल्या पित्याला मातेला देखील जे सांगितलं नाही असं अर्जुनाला सांगताहेत. जे पढियेसी तू मज म्हणून या, कारण तू माझा आवडता आहेस. आवडता असेल तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी संपतात. तसा तू माझा आवडता आहेस आणि आवडता असण्यासाठी, भगवंतांचा आवडता असण्यासाठी काही नियम निश्चितच आहेत. तेव्हाच अर्जुन इतका आवडता आहे. तसं अचानक काही घडावं, विंडफॉल ज्याला म्हणतात, तसं अर्जुनाला प्राप्त झालेलं नाहीये हा उपदेश. अर्जुनाच्या ठिकाणी तसे गुण आहेत म्हणून भगवंतांना तो आवडतो आहे. भगवंत म्हणतात तू प्रेमाचा पुतळा. हे जे गुण आहेत हे गुण सद्गुरूंचं आवडतं होण्यासाठी म्हणून कायमचे मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलेले आहेत. अर्जुनालाच का सांगितलं? सद्गुरु एखाद्या शिष्यालाच का सांगतात तू प्रेमाचा पुतळा? तू म्हणजे मूर्तिमंत प्रेम आहेस. भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. परमार्थी मनुष्य हा त्याच्या अंतःकरणात प्रेम असावं. निष्प्रेम शुष्क कठोर विचार करणारा स्वार्थामुळे प्रेम आटत निस्वार्थी असेल तर जरा तरी प्रेम करू शकतो म्हणून निस्वार्थी आपमतलबी नसलेला असा असेल तरच प्रेम करू शकतो दुसऱ्यावर प्रेम करणं इतकं सोपं नाही भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू प्रेमाचा पुतळा आहेस तू म्हणजे मूर्तिमंत प्रेम भगवंतांचं आणि अर्जुनाचं सद्गुरूंचं आणि शिष्याचं निदान चांगल्या व्यक्तीवर तरी प्रेम असायला पाहिजे सगळ्या जगाच्या बाबत प्रेममय तुम्ही बोध झाल्यावर व्हाल तोही प्रयत्न बोध होण्याच्या आधीच करायचाच आहे पण तुमचं अनकंडिशनल कुठल्याही अटीशिवाय प्रेम निदान सद्गुरूंवर तर असावं अर्जुनाचं श्रीकृष्णांवर तशा प्रकारचं प्रेम होतं कुठलाही व्यवहार नव्हता दुर्योधनाचं प्रेम म्हणजे दोघही मदत मागायला गेलेले असताना युद्धाचं काम आहे त्याला निशस्त्र निहत्ता म्हणू अशा श्रीकृष्णाला घेऊन करायचे काय अशा वेळेला सैन्यच उपयोगी पडणार विचित्र अट समोर ठेवलेली असताना देखील अर्जुन म्हणाला की आम्हाला तूच पाहिजेस शस्त्रहीन असलास तरी देखील युद्धात सहभाग घेणार नसलास तरी तू माझ्या बाजूला ये मी आणि तू बरोबर असू दे युद्धात जे काही व्हायचं ते स्वतःच्या पराक्रमावर भरोसा होता तुझे आशीर्वाद असले म्हणजे झालं तुझ्या आशीर्वादाने मी पराक्रम करेन तुझ्या आशीर्वादाने मी कर्तृत्व करेन तू माझ्या बाजूला हवास म्हणजे झालं अशी अर्जुनाची वृत्ती होती तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेची चितकळा धनुर्धरा मैत्रियेची चितकळा सख्य मैत्री सख्याचा देखील अंतर्गत जीव ज्याला म्हणू असा असा तू आहेस सख्य कोणाबरोबर करायचं तर तुझ्या सारख्या बरोबर सख्य करावं असा तू आहेस तू अनुसंगाचा ठावो ज्याच्याबरोबर संगती करावी आणि ज्याच्या संगतीमध्ये प्रगाढ सुख प्राप्त व्हावं असा तू आहेस ज्याच्या संगतीमध्ये भावनेची बुद्धीची विचाराची प्रेमाची चिंतनाची कर्माची पराक्रमाची पुरुषार्थाची सर्व प्रकारची भूक भागेल असा तू आहेस म्हणून एका बाजूला शिष्यांनी अंगीकारावीत अशी ही लक्षणं देखील आहेत परस्पर एकाचं एक जोडून रिकाम होण्यासाठी आपण हे ऐकत नाही आहोत की अर्जुन असा होता अर्जुनाचे गुण कुठेतरी आपल्यापाशी यावेत म्हणून आपण हे ऐकतोय केवळ अर्जुन तसा होता आणि श्रीकृष्ण तसे होते असं चाललेलं नाहीये इथं असं चाललेलं आहे की भक्त आहे जो प्रेम राखतो जो खरा मित्र असू शकतो, जो अनुसंगाचा ठाव असू शकतो कोणाला, तर श्रीकृष्णांना. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर चिंतन केलं असेल. निवृत्तीनाथांच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असेच होते, म्हणून ज्ञानेश्वर महाराज लिहू शकतात. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, एवढं असताना आता तुझ्यापासून काय लपून ठेवायचं, हे रहस्य आहे खरं. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही याचा अर्थ सांप्रत प्रसंगी आपण सर्वजण संग्रामाकरता उद्यत झालेले आहोत, तयार झालेले आहोत, तरी देखील या गुणांमुळे एकदा हा विषय निघाल्यानंतर तुझ्यापासून या गोष्टी लपून ठेवता येत नाही. तरी नावेक हे सहावे, म्हणून या आत्मज्ञानाच्या गोष्टी नावेक म्हणजे किंचित काळ सगळ्या ऐक आणि सहन कर. कारण आपण मागच्या वेळेलाच त्याच्याही मागच्या वेळेला स्पष्ट पाहिलं की अर्जुन श्रेयस्कर काय एवढं विचारत होता, आणि अर्जुनाच्या श्रेयामध्ये इहलोक उत्तम आणि स्वर्ग लोकाची प्राप्ती याच्या पलीकडे अर्जुनाची दृष्टी नव्हती. तरी देखील या आत्मज्ञानाविषयीच्या गोष्टी तू सहन कर, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपली एकमेकांची एकमेकांवर भक्ती आहे, जशी शिष्याची सद्गुरूंवर असते तशी क्रमाने सद्गुरूंची शिष्यावर भक्ती जडते. जसा शिष्य सद्गुरूंशी कालांतराने खूप जवळिकेमध्ये येतो, तसं सद्गुरूंच्या बाजूने देखील त्याच्याशी सख्य निर्माण होतं. म्हणून आता तू हे सहन कर. गाजा बज्जही न धरावे, आणि उगीच गडबड करू नको की आता हे आत्मज्ञान वगैरे काही सांगू नका, चला. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. आता आम्हाला कर्तव्य असं आहे की तुझं अज्ञानत्व आहे ते अज्ञानत्व दूर करणं, एवढं आम्हाला क्रम प्राप्त आहे. हे करणं आम्हाला आता प्राप्त आहे, तर ते आम्हाला करू देत असं भगवंत म्हणतात. त्याच प्रेमानी, त्याच भक्तीच्या जिव्हाळ्यानी, त्याच मैत्रीभावानी, त्याच अनुसंगाने, सख्यानी अर्जुन भगवंतांना म्हणतो की अपरम भवतो जन्म. तुमचा जन्म तर अगदी अलीकडचा. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे वयाने जवळपास सारखे होते. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. आपल्या वयाची एक व्यक्ती म्हणते आहे की हा बोध मी प्रथम सूर्याला सांगितला. सूर्याचा जन्म फार फार पूर्वीचा, परम जन्म, आणि तुझा अगदी अलीकडचा अपरम. कथम एतत विजानियाम त्वमादौ प्रोक्तवानिति. तू आधी सूर्याला सांगितलास, हे मी कसं काय जाणायचं. आपलं तर सगळं बरोबर चाललेलं आहे. सूर्य प्राचीन, त्याच्यानंतर मनू इक्ष्वाकू, अनेक राजे, हे किती किती पूर्वी होऊन गेले, आणि आता आपण सांप्रत वर्तमान करतो आहोत, आणि तू म्हणतो आहेस की मी हा बोध प्रथम सूर्याला सांगितला. याच्यात गोडी अशी आहे की एका बाजूने अर्जुनाचा विश्वास भाव, दुसऱ्या बाजूने आपला मित्र सखा आते भाऊ, अशा अशा सगळ्या नात्यांनी बांधला गेलेला, भावांनी बांधला गेलेला अर्जुन चक्रावून गेला. तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलेयाचा स्नेह करी, एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तू संसार श्रांतांची साऊली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी जोजारू साहिजे, हे बोलो काय तुझे तुझची पुढा. अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे की माय माऊली जन्मदात्री आपुलेयाचा स्नेह करी, जे तिचे आहे ज्यांना तिने जन्म दिलेला आहे त्यांच्यावर सहज स्नेह करते, सहज प्रेम करते, तसे तुझे आणि आमचे संबंध आहेत. आम्हाला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटत नाहीये. तू जे म्हणतोयस की तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीयेसी चितकळा धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, हे अगदी मान्य आहे. आई आपल्या बाळावर प्रेम करेल याच्यात आश्चर्य काय. एथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी, ऐक कृपानिधी मला काय म्हणायचं आहे ते. तू संसार श्रांतांची साऊली, संसारांनी श्रांत झालेल्या, दमलेल्या. संसार असा आहे की एक वेळ संसारात अशी येऊ शकते की संसार ओढता ओढता कठीण होऊन जातो. उद्वेग ज्याला म्हणतात, उद्वेग हा शब्द विशिष्ट आहे. जसं चढणीला बैलगाडी आणि चांगला मोठा भार गाडीमध्ये टाकलेला आहे, ते बैल चढणीला चढत असताना त्यांच्या नाकातोंडातून पाणी गळतं अक्षरशः, त्याला उद्वेग असं म्हणतात. चढणं कठीण होऊन जातं. संसारात कधी कधी अशा वेळा येतात की एक एक पाऊल टाकणं मुश्किल, केवढ्या अडचणींचे डोंगरचे डोंगर आलेत असं होऊन जातं आणि मनुष्य अति थकतो, सगळ्या अंगांनी थकतो, विचारशक्ती नाहीशी होते, श्रांत होऊन जातो. असे दमून भागून गेलेले जे संसार श्रांत आहेत त्यांना तू सावली देतोस. तुझ्या सावलीने ते विश्रांती पावतात. तू संसार श्रांतांची साऊली, अनाथ जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. तू अनाथ अशा जीवांना माऊली सारखाच आहेस. बघा या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो का. अनाथ म्हणजे ज्याला आई नाहीये आणि वडील नाहीये असं, तो अनाथ, ज्याला कोणी नाहीये. अर्भक आणि अनाथ, कोणीच नाहीये असा. त्याला एखाद्या भगिनीनी खूप कणव राखून आपलंस करावं, जवळ करावं. असं ज्याला कोणीही नाही, ज्याला सांभाळायला आणि वाढवायला कोणीही नाही, अशा अनाथ जीवांना तू माऊली सारखा आहेस. आमच्यावर देखील तुझीच कृपा प्रसवलेली आहे. अशा आमच्यावर तुझी कृपा जणू व्याहलेली आहे, प्रसवलेली आहे. देवा पांगुळ एखादे विजे, विचित्र उदाहरण दिले ज्ञानेश्वर महाराजांनी. एखादी माय, एखादी माऊली जन्म देते, पिते पण मूल पांगळ निर्माण होतं. देवा पांगुळ एकादे विजे, एखादा पांगळा जन्माला यावा आईच्या पोटी, ते मूल पांगळ असावं. तरी जन्मोनी जोजारू साहिजे, मग जन्मभर त्याचं सगळे कष्ट उपोषण हे आई करत असते. पाहिलं असेल एखाद वेळेला, तुम्ही देखील पाहिलं असेल की मुलगा 12 वर्षाचा झाला, 14 वर्षाचा झाला, आईला उचलता येत नाहीये पण आई उचलते. जोपर्यंत आई आहे किंवा जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हे बोलो काय तुझे तुझच पुढा, हे तुझच तुझेच गुण तुझ्या पुढं काय म्हणून सांगायचंय, असा तू आमच्यावर प्रेम करणार आहेस. आता पुसेन जे मी काही ते निके चित्त देई. आता मी जे काही विचारीन तर ते नीट लक्ष देऊन तू ऐक. देवीची देवे कोपावे ना काही बोला ऐका, तसंच मी जे बोलीन त्याच्यावर देवानी रागावू नये अशीही मी विनंती करी, असं अर्जुन म्हणतो. नाजूक प्रश्न विचारताना त्या व्यक्तीची प्रथम स्तुती करायची, त्या व्यक्तीला प्रथम आपलंस करायचं आणि मग जरा अवघड वाटणारा प्रश्न विचारायचा कसा तेही अर्जुनाकडून शिकून घ्यायचं. तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावेक मज चित्ता मानेची ना, जे तू आधी म्हणालास ते या क्षणाकरता माझ्या चित्ताला तेवढं मानवत नाही. जे तो विवस्व तू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊवे नाही, विवस्वत केव्हा जन्माला आला हे आमच्या वाडवडिलांना जिथं माहिती नाही. तरी तुवाची केवी पाही उपदेशीला, त्याला तू कधी उपदेश केलास? अशा प्रकारे अर्जुन स्पष्टता राखून नम्रता राखून, हे दोन्ही अवघड आहे. तू तू कधी उपदेश केलास हे मला आता कळत नाहीये असं माझं झालंय. तो तरी आई की जे बहुता काळांचा फार फार पूर्वीचा पूर्वीपासून तो आहे असं आम्ही ऐकतो आहोत. आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, आणि तू श्रीकृष्ण हा आत्ताचा आमच्या बरोबर असणारा, म्हणून गाईये मातूचा विसंवाद. म्हणून तुझ्या या बोलण्यामध्ये थोडासा विसंवाद आहे खरा, हे तुझं बोलणं थोडं विसंवादी वाटतंय. पण लगेच सावरून भगवंतांना म्हणतो, देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेणीचे. तुमचं अगाध चरित्र मी कसं काय जाणणार, मी तर काहीच जाणत नाही. हे लटिके केवी म्हणजे एकी हेळा, त्यामुळे एकदम तुला खोटा तरी कसा म्हणायचा असा माझ्या पुढे प्रश्न पडलेला आहे. परी हेची मातू आघवी मी परीयेसे ऐशी सांगावी, म्हणजे पटेल असं परियेसी म्हणजे मी ऐकेन, असं ऐकेन म्हणजे मला पटेल असं तू आता मला काय ते सांग. जे तुवाची रवी केवी पाही उपदेशू केला, तू रवीला म्हणजे सूर्याला केवी पाही उपदेशू केला, कधी उपदेश केलास हे आता मला पटेल असं तू सांग. श्री भगवान वाच बहुनी मे व्यतीतानी. जन्मानी तव चार्जुन तान्यहम वेद सर्वाणी नत्वं वेत्थ परंत. तुझे आणि माझे अगणित जन्म आतापर्यंत झाले त्या सर्वांना मी जाणतो आणि तू मात्र हे जन्म जाणत नाहीस. ही माणसाच्या जन्माची मर्यादा आहे की मागचा जन्म न आठवणं हे माणसाच्या बुद्धीत दिलेलं नाहीये, बसवलेलं नाहीये. म्हणून अर्जुनाला हे शक्य नाही, आपल्याला हे शक्य नाही. भगवंत असं म्हणतात मी मात्र माझे तुझे आधीचे सर्व जन्म जाणतो. अजो की सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरूपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. मी खरोखरच अज आहे म्हणजे जन्माला न येणारा आहे, अव्यय, तसंच मृत्यू पावणारा देखील नाही. तसंच या सर्व भूत मात्रांमध्ये श्रेष्ठ ईश्वर म्हणूनच मी आहे. पण माझ्या प्रकृतीला स्वाधीन ठेवून प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी मी प्रगट होतो आत्ममायया. माझ्या योग मायेनी किंवा माझी जी अचिंत्य शक्ती माया तिच्या साह्याने मीच जन्म घेतो. हाच विषय पुढे 14व्या अध्यायात आलेला आहे. मम यो निर्महत ब्रह्म हा जो आता चाललेला श्लोक आहे मीच दोन्ही झालेलो आहे. तस्मिन गर्भामी दधामी अहम आणि त्याच्यामध्ये गर्भ ठेवणारा देखील बीज ठेवणारा देखील मीच आहे. बीज प्रद पिता मीच आहे असं भगवंत म्हणतात. एकसारखं बोलतात फक्त वेगवेगळी जरा भाषा आहे, एवढंच अवघड काही नाहीये. 14वा अध्याय ऐकताना हे फार अवघड आहे, हे फार अवघड आहे असं नाहीये. काही अवघड नाहीये, हेच पुढे थोडस वेगळ्या भाषेत सांगितलं एवढंच आहे. बाकी अवघड अगम्य असं काही नाही. मग हेच अवघड आहे. इथं सांगितलंय तेही सोपं नाहीये, जरा भाषा सोपी वाटते. म्हणून यालाही अवघड म्हटलं तर त्यालाही अवघड म्हणायचं. पण भगवंतांचं स्वरूप जे इथं समजावून सांगितलंय तेच तिथं वेगळ्या भाषेत सांगितलंय. माझ्या अचिंत्य अशा मायेला माझ्या बळानी स्वाधीन करून मी जन्म घेतो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म वर्धिष्णू होतो, तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माचं व्युत्थान करण्यासाठी मी माझ्या स्वतःला निर्माण करतो. बोधासहित जेव्हा जन्मतः एखादा देह येतो बोधासहित तेव्हा तो अवतार म्हणूनच मीच परमात्माच मी माझ्या स्वतःला निर्माण करतो. अशा माझ्या जन्म कार्यामध्ये मी जे दुष्कृती आहेत त्यांना मारून टाकतो, त्यांचा विनाश करतो, साधूंचं संरक्षण करतो, धर्म संस्थापना करतो, युगायुगातून परत परत जन्माला येतो. कारण हा योग जो आहे तर तो काळाने म्हणजेच कामनेमुळं स्वार्थामुळं वारंवार नाहीसा होतो. म्हणून मी वारंवार जन्म घेतो. असं दिव्य असं जन्म आणि ते जन्म झाल्यानंतर होणारी दिव्य कर्म माझी कशी असतात अशा प्रकारचं दिग्दर्शन भगवंतांनी पुढे केलं. हा या अध्यायाचा एक मुख्य विषय आहे. मात्र सत्य भक्तीशी आपण सध्या बांधलेले असल्यामुळं या पारमार्थिक विषयात आपण आता शिरत नाही असं असल्यामुळं या अध्यायात असलेली ही जी सत्य भक्ती आहे ती सत्य भक्ती आणि मग पुढे पारमार्थिक उपदेश, तर हा अध्याय सत्य भक्तीच्या अंगाने असलेला असा संपला. पुढच्या वेळेला पाचवा अध्याय, पाचव्या अध्यायात सांगितलेली सत्य भक्ती. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी ज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीघाः मा बृधः कस्य स्विधनम्. ओम शांति शांति शांति.